जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदनन्दन ब्रज जन रंजन, यशोदनन्दन ब्रज जन रंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय 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 राधा माधव कुंज बिहारी, जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे, जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा, जय गौरनिताय 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 जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद, जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव, नीताय गौर हरि बोल हरि बोल नीताय गौर हरि बोल, प्रभुपाद की जय। हरे कृष्णा। भगवद गीता अध्याय सहावा श्लोक क्रमांक 46। तपस्विभ्य अधिको योगी, तपस्विभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्य अपि मत अधिक, कर्मिभ्य अधिको च अधिको योगी, तस्मात् योगी भवार्जुन तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो अपि मत अधिक कर्मिभ्यो च अधिक योगी तस्मात् योगी भवार्जुन। भाषांतर, योगी मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे। म्हणून हे अर्जुना तू सर्वपस्थित योगी हो। तात्पर्य, कृष्णकृपामूर्ती अभय चरणाविंद स्वामी श्री उपाध्याय, जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परमसत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो। या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळी मते दिली आहेत। जेव्हा ही योग पद्धती मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोग असे म्हणतात। ज्ञानाशी संबंधित असणाऱ्या ज्ञानयोग आणि भगवंताच्या प्रेमय सेवेशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला भक्तियोग असे म्हणतात। पुढील श्लोकात सांगितले जाईल की कृष्ण भावना म्हणजे सर्व योगांची परिपूर्णता आहे। या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे। परंतु हा योग भक्तियोगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही। भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे, म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही। आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्या ही अपूर्ण आहे। भगवंतांना शरण गेल्याविना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे कालापव्ययच आहे। म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्तियोग होय। आणि याचे अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चाक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदे हंसी गुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगन रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगन ललिता श्रीविशाखान्वितांच। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो राम रामो हरे हरे। हरे कृष्णा। आज आपण भगवद्गीतेतला हा श्लोक तपस्वीभ्यो भी अधिको योगी ज्ञानिनो भी अपि मतो अधिक अधिक कर्मिभ्य च अधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन। अर्थात भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात या श्लोकामध्ये की हे अर्जुन तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी, ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी आणि कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये अर्जुन एक प्रश्न विचारतो की हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगता आणि पुन्हा तुम्ही मला भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगा. याच्या उत्तरादाखल भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये विभिन्न प्रकारच्या योगाची उपदेश करतात अर्जुनाला. आणि शेवटी या अध्यायाच्या शेवटी सांगतात की अर्जुन, जरी मी तुला सर्व योग सांगत असले तरी सर्वात श्रेष्ठ कुठला असल तर योगी बन. म्हणजे तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी, ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी आणि कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी. आता कशा प्रकारे हे श्रेष्ठ आहे याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. सर्वप्रथम मनुष्यानं योग काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. सध्या भारतामध्ये अनेक प्रकारचे योग प्रचलित आहेत पण बहुतांश लोकांना योग या शब्दाचा अर्थच माहिती नाही आहे. शास्त्रामध्ये योग या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. योग हा शब्द युज या धातूपासून बनलेला आहे. योग या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो जोडणे. जोडणे, योग म्हणजे जोडणे. जीव भगवंताशी जोडणे याला उद्देशून हा योग हा शब्द वापरला गेलेला आहे. ते जे साधन आहे, जोडण्याचं जे साधन आहे, मग ते कर्मयोग असू शकतो, ज्ञानयोग असू शकतो, ध्यानयोग असू शकतो किंवा भक्तियोग असू शकतो. योग म्हणजे भगवंताशी जोडणे. सध्या भारतामध्ये योग म्हणजे योगासन करणे, प्राणायाम करणे हा एक प्रकारचा योग समजला जातो पण वास्तविक तसा अर्थ नाही. योग म्हणजे भगवंताशी जोडणे. ते साधन म्हणजे काय? कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, अष्टांगयोग किंवा भक्तियोग, याद्वारे आपण भगवंताशी जोडल्या जाऊ शकतो. दुसरा शब्द आहे, त्याच्या विपरीत शब्द आहे भोग. योग आणि भोग. भोग योग म्हणजे आपली चेतना, जीवात्म्याची चेतना, भावना, मन, बुद्धी याद्वारे भगवंताशी जोडणे, बरोबर आहे, याला योग. याच्या विपरीत काय? आपला स्वभाव, आपला भावना, आपली चेतना भौतिक संसाराप्रती जोडणे याला भोग असा शब्द म्हटला होता. लक्षात घ्या, भोग आणि योग या शब्दामध्ये काय फरक आहे? आपला चेतना, आपला स्वभाव, आपला भावना ही संसाराप्रती भगवंताप्रती जोडणे याला योग म्हणतात आणि हीच भौतिक प्रकृतीशी, भौतिक गोष्टीशी, भौतिक सांसारिक गोष्टीशी जोडणे याला भोग असं म्हटलं जातं. भोग म्हणजे आपण भौतिक प्रकृतीवर नियंत्रण स्थापन करण्याचा प्रयत्न करणं, भोग करण्याचा प्रयत्न करणं, भौतिक वस्तूंचा भोग करण्याचा प्रयत्न करणं याला भोग म्हटलं जातं. विपरीत शब्द आहेत दोन, योग आणि भोग. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की योगी बन. अर्जुना तू काय कर? योगी बन. योगी हा शब्द इथं का वापरलाय भगवंतानी? तर ती या अर्थानं वापरलाय की भक्ती करणे याला योग म्हटलेलं आहे. इथं भगवंतचा सांगण्याचा अर्थ असा आहे की योगी म्हणजे तू भगवंताची प्रेमही सेवा करणे याला योगी असं म्हटलं. जो व्यक्ती भगवंताची प्रेमही सेवा करतो त्या व्यक्तीला योगी असं म्हटलं जातं या भगवद्गीतेनुसार. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की ह्या तिन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी, म्हणजे भक्त. तर सर्वप्रथम आपण पाहूया की तपस्वी भगवंताने का नाकारलं, तपस्वींना भगवंताने का नाकारलं, का श्रेष्ठ आहे म्हटलं आहे. तपस्वी म्हणजे तपस्या करणारा, तपस्या करणाऱ्या व्यक्तीला तपस्वी म्हणतात. बहुतांशी आपल्याला माहिती आहे की हिमालयामध्ये अनेक योगी वगैरे असतात जे थंड पाण्यामध्ये राहून तपस्या करतात, कठोर तपस्या करतात, उन्हामध्ये उभा राहून तपस्या करतात, स्वतःभोवती अग्नी लावून उष्णतेमध्ये बसून तपस्या करतात. तपस्या करतात ते, मन आणि शरीराला तापवतात ते. परंतु असे अनेक तपस्वी लोक आहेत ज्याद्वारे ते काय करतात, रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. तपस्वी लोकांचा उद्देश काय असतो, रिद्धी सिद्धी प्राप्त करणे. घोर तपस्या करून ते आपल्या ज्या कामना आहेत त्या कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक तपस्वी आहेत की स्वतःला एकदम बारीक बनवतात किंवा राखेमधून एखादी वस्तू बाहेर काढतात, है ना, एखाद्या पानापासून फळ तयार करतात. तर ही जी सिद्धी आहे, ही रिद्धी आहे, सिद्धी आहे, ही तपस्येद्वारे तपस्येद्वारे त्यांना प्राप्त होतात. परंतु ही रिद्धी सिद्धी किंवा जे फळ तपस्येचं मिळणार आहे हे कसं आहे, क्षणिक आहे. तपस्वी लोक आत्मज्ञानापासून वंचित असतात. तपस्वी लोक आत्मज्ञानापासून वंचित असतात, ते आपल्या स्वरूपस्थितीपासून वंचित असतात. आता तुम्ही म्हणा, तुम्ही स्वरूपस्थिती काय आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. आपण शरीर नसून एक आत्मा आहोत आणि हा आत्मा, हा जीव भगवंताचा नित्य शाश्वत सनातन अंश आहे. बरोबर आहे? तपस्वी लोक हे जे आत्मज्ञान आहे हे बाजूला ठेवतात आणि रिद्धी सिद्धी प्राप्त करून भोग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की अशा तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. का? तर योगी भगवंताच्या सेवेत नित्य रममान असतो. जीवाची कॉन्स्टिट्युशनल पोझिशन म्हणजे संवेदनाक स्थिती जी आहे जीवात्म्याची, ती आहे भगवंताची सेवा करणं आणि भगवंताला प्रेम करणं. बरोबर आहे? ह्याला म्हटलं जातं आत्मज्ञान. तपस्वी लोक आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या ऐवजी तपस्या करून रिद्धीसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथं श्रीकृष्णांनी तपस्वीच्या ऐवजी योगी म्हटलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तपस्वीमध्ये एका गावामध्ये दोन मित्र असतात. त्या दोन मित्रापैकी एकाचा आध्यात्मिक गोष्टीकडे कल असतो. मग तो एका साधूच्या संपर्कात येतो आणि त्या साधूच्या संपर्कात आल्यामुळे तो काय करतो, हिमालयामध्ये तपस्या करायला जातो. हिमालयामध्ये अनेक वर्ष तपस्या करतो तो. आणि इकडे जो दुसरा मित्र असतो, तो दुसरा मित्र शिक्षण घ्यायला शहरात जातो, शिक्षण घेतो तो. आणि इकडे हा तपस्या करतो. अनेक वर्षाच्या नंतर, 10-15 वर्षाच्या नंतर तो तपस्या पूर्ण करून आपल्या गावात येतो. गावात येतो, कालांतरानंतर तो मित्र पण त्या शहरात येतो, गावात येतो. आणि मग चर्चा होते की या हा हिमालयात जाऊन तपस्या केला, हा साधू बनला, तपस्वी साधू बनला. मग तो म्हणतो की मी अशी काही कला प्राप्त केलेली आहे ज्याद्वारे मी पाण्यावर चालू शकतो. मग गावातले सर्व लोक एकत्र येतात आणि पाहतात की हा तपस्वी त्या नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला पाण्यावरून चालत जातो. बरोबर आहे ना? मग लोकांना आश्चर्य वाटतं, लोक सगळे स्तुती करतात, वा 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 म्हणतात त्याची. आणि मग त्याला लोक गावातले लोक डोक्यावर चढवतात की किती मोठा हा साधू आहे, किती मोठा हा योगी आहे. पण तो जो शिकलेला मुलगा होता तो म्हणाला की 20-15 वर्ष याने हिमालयात जाऊन तपस्या केली आणि काय शिकला, तर पाण्यावर चालण्यासाठी चालण्यात शिकला तो. तर दुसरा जो मित्र होता तो मित्र म्हणाला 20 वर्षाच्या तपस्याचं फळ याचं फक्त 1 रुपया आहे. त्याची किंमत किती आहे? 1 रुपया. गावातले लोक म्हणाले असं कसं? तर त्याने सांगितलं की मी 1 रुपयामध्ये नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर नावाने जाऊ शकतो आणि 1 रुपया कमवायला मला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. लक्षात आलं तुमच्या? तपस्या करणाऱ्याचं फळ आणि तपस्या न करणाऱ्याचं पण फळ काय किंमत अशी. त्याचप्रमाणे तपस्वी लोकांनी जे काही तपस्या केली असती त्याचं फळ आहे 0 आहे.
म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की तपस्वीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, योगी आहे, भक्त आहे. पुढे दुसरा काय म्हणतात भगवंत, भगवंत ज्ञानीनो भी अपि मता अधिक, ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, योगी म्हणजे भक्त. आता ज्ञानी, ज्ञानी कोणाला म्हणतात, आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्ञानी त्याला म्हणतात जो व्यक्ती शास्त्रांचा अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो, खूप ज्ञान प्राप्त करतो. कुठलं ज्ञान प्राप्त करतो, उपनिषद, पुराण, वेद, संहिता, याचा गाढा अभ्यास करतो आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळतो आणि भोग ऐश्वर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा ज्ञानी लोकांचा मुख्य उद्देश असतो मुक्ती मिळवणं, मोक्ष मिळवणं. जे ज्ञानी लोक आहेत त्याचा सार आहे की मोक्ष मिळवणं. मोक्ष का मिळवतात, मुक्ती का मिळवतात, या भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना त्यांना जो दुःखाचा सामना करावा लागतो त्या दुःखाला वैतागून ते मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही चांगली गोष्ट आहे ना, पण तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण ते सांगतात की नाही, अज्ञानी श्रेष्ठ नाही आहे, अज्ञानीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, योगी. का, याचं उत्तर असं आहे की जीवाची स्वरूपस्थिती काय, भगवंताची सेवा करणं, भगवंताची प्रेम करणं, भगवद्धामात परत जाणं, बॅक टू गॉड हेड. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. वैकुंठ लोक हे काय, आपलं मूळचं धाम आहे, तिथं परत जाणं आपला मूळ जीवनाचा उद्देश असला पाहिजे. परंतु ज्ञानी लोकांचा उद्देश काय असतो, मोक्ष प्राप्ती. मोक्ष म्हणजे मुक्ती मिळणं. मुक्ती म्हणजे ब्रह्म भगवंतांची जी दिव्य तेज आहे ते एकवटलेलं आहे, त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. अशा ब्रह्मज्योतीमध्ये ज्ञानी लोक विलीन होतात, विलीन म्हणजे आपलं अस्तित्व नष्ट करतात. ईशोपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की अशा लोकांना आत्महत्या करणारे म्हटलेलं आहे, आत्म्याची हत्या करणारे. का, जीवाची स्वरूपस्थिती भगवद्धामात जाण्याची आहे, भगवंताची सेवा करण्याची आहे, ती संविधानिक स्थिती नष्ट करून आपलं अस्तित्वच नष्ट करणार. म्हणून इथं भगवानने सांगितलं की ज्ञानी सुद्धा श्रेष्ठ नाहीये, ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, भक्त, योगी. म्हणून श्री सांगतात की तू अर्जुना ज्ञानी बनण्यापेक्षा काय कर, योगी बन. ठीक आहे. आता ज्ञान, ज्ञान तर आवश्यक आहे, भक्तीसाठी सुद्धा ज्ञान ज्ञानाची आवश्यकता आहे. परंतु भागवत मध्ये एक श्लोक आहे, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयाती आशु वैराग्यम ज्ञानम च यत अहेतुकम. वासुदेव भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यानं तुम्हाला आपोआप त्याचं फळ काय मिळणार आहे, वैराग्य आणि ज्ञान. भक्ती मार्गात जो जुडला त्याला वेगळ्यानं ज्ञान प्राप्त करायची आवश्यकता नाही, त्याला आपोआप ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होतं. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवानाम प्रबोधन्ते वासुदेव सर्वमिति स महात्मा स दुर्लभ. असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे जो अनेक अनेक जन्मांचं ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर त्याला हे ज्ञान प्राप्त होतं की वासुदेव सर्व श्रीकृष्ण कसे आहेत, सर्वस्वी आहेत, आणि मग तो भक्तिमार्गामध्ये लागतो. असा ज्ञानी अतिशय दुर्लभ आहे, असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की तिथं ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, योगी, भक्त. आता भगवान श्रीकृष्ण तिसरं सांगतात काय सांगतात तिसऱ्यांदा, कर्मीभ्य च अधिक योगी, कर्मी लोकापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, योगी. आता कर्मी कोणाला म्हणतात, कर्मी त्याला म्हणतात जो ज्या मनुष्याची कामना आहे सुख प्राप्त करण्याची, आयुष्यभर मनुष्य सुख प्राप्त करण्याच्या मध्ये शोधत आहे, एन केन तेन प्रकारे त्याला सुख कसं प्राप्त होईल हा तो पाहतो. परंतु हा कर्मी व्यक्ती शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे विधिविधान, नियम घालून दिलेत, त्या नियमानुसार, त्या विधिविधानानुसार तो काय करतो, कार्य करतो आणि पालन विधिदारांचं पालन करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता काय उदाहरणार्थ तो पुण्यकर्म करतो. पुण्यकर्म काय करतो, तो यज्ञ करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, पुण्यकर्म करतो, विहीर खोदणे, लोकांना पाणी पुरवठा करणं, गोशाळा बांधणे, असे अनेक प्रकारचे दानधर्माचे कार्य काय करतो, तो करतो, जेणेकरून त्याला पुण्य प्राप्त होईल. आणि पुण्य प्राप्त केल्याच्या नंतर त्याला ऑटोमॅटिक काय मिळणार, सुख मिळणार. परंतु काही लोक असे आहेत जे आत्यंतिक सुख त्याला प्राप्त करायचं अभिलाषा असते, इच्छा असते. मग अशा लोकांसाठी स्वर्गाची निर्मिती आहे. ज्या लोकांना आत्यंतिक सुख प्राप्त करायचंय त्यांना, त्यांच्यासाठी स्वर्ग लोक हा एक ग्रह आहे. जे पुण्यकर्म करतात, अतिशय पुण्यकर्म करतात, ते लोक स्वर्ग लोकात जाऊन भोग करतात, सुखाची प्राप्ती करतात. हे पण चांगली गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण इथं नाकारतात कर्मी लोकांना. काय सांगतात, कर्मी लोकापेक्षा श्रेष्ठ आहे योगी. का बरं, दुःखमय जगतात राहायला कुणालाच आवडत नाही, सगळ्याला सुखात आवडत राहायला, बरोबर की नाही. मग सुखासाठी मनुष्याने जर प्रयत्न केला तर त्याचं वाईट काय, बरोबर की नाही. पण तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण इथं काय सांगतात की कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी भोगी भक्त. का कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा पुण्यकर्म केल्यामुळे त्याला जे सुख मिळणार आहे ते सुख एक क्षणिक आहे, कालांतराने अशा सुखांचा नाश होणार आहे आणि पुन्हा काय येणार आहे, दुःख आहे. भगवान श्रीकृष्णांनी या जगाला एक नाव दिलेलं आहे. जसं दुकानात जर गेला तुम्ही तर त्याचं एक पाटी असते दुकानात, पाटी दुकानाच्या दुकानामध्ये काय आहे त्याचं एक नाव असतं दुकानावर. तसं या भौतिक जगामध्ये भगवंतांनी एक नाव दिलेलं आहे, पाटी दिलेली आहे. काय दिलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम. हे जग दुःखाने भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे, टेम्पररी आहे. हे तर कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये. मग पुण्यकर्म करून तुम्ही जे सुख मिळवता ते क्षणिक आहे, ते कालांतर नष्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची दुसरी जी बाजू आहे दुःख, ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून भगवान श्री सांगतात की तुम्ही ह्या सुख दुःखाच्या द्वंद्वामध्ये फसू नका. काय करा, माझी भक्ती करा आणि माझ्या पद धामामध्ये वापस या. वैकुंठ, भगवंताच्या धामाचं एक नाव आहे वैकुंठ. वय म्हणजे पलीकडे, परे, आणि कुंठ म्हणजे दुःख, दुःखमय जगत, त्याला कुंठ असं म्हणतात. पेपरमध्ये तुम्ही वाचत असाल की कुंठनखाण्यातून एवढ्या स्त्रियांना मुक्त केलं, एवढ्या वेश्यांना मुक्त केलं. याचा अर्थ काय, कुंठनखाना म्हणजे दरिद्री जीवन, कष्टमय जीवन, दुःखमय जीवन, ह्याच्या पलीकडचं स्थान म्हणजे वैकुंठ. ध्यान ठेवा, वैकुंठची व्याख्या आहे, दुःखमय जगताच्या पलीकडलं स्थान म्हणजे वैकुंठ. तर तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामराम घ्यावा. तर तुकाराम कुठं दर्शवतात बोट, वैकुंठ लोकात. आम्ही आमचं गाव वैकुंठ आहे, आम्ही तिथे जातो. भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात की कर्मी म्हणजे सुख प्राप्त करायत बसू नका, इथे तुम्ही योगी बना, भक्त बना आणि माझ्या धामात परत या. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना तू योगी बन, ठीक आहे. तर आता आपण पाहिलं भगवंतांनी तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी या लोकांना नाकारून भक्त बनण्याचा सल्ला दिलेला आहे अर्जुनाला. तस्मात योगी भव अर्जुन. चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक आहे, काय म्हटलेलं आहे, भक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. भक्ती मुक्ती सिद्धी, भक्ती म्हणजे भोगणारा, भोग करणारा तो कोण आहे या तिन्हीपैकी, कोण आहे तिन्हीपैकी, तर आहे कर्मी. कर्मी लोकांना भक्ती म्हणतात, भोगणारा म्हणून ती भक्ती आहे. मुक्ती, मुक्तीची इच्छा कोण करतं त्याच्यामध्ये, ज्ञानी. ज्ञानी लोकांना मुक्त व्हायचं, मोक्ष मिळवायचं असते. आणि सिद्धी, तपस्वी लोकांना सिद्धी प्राप्त करायची असते. तर हे सगळे कामी आहेत, भक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. हे सगळे अशांत आहेत, यांना कितीही भोग करायला द्या, हे कधीही शांत होणार नाहीत. तुम्हाला कितीही चांगले पदार्थ खायला द्या, तुम्ही कालांतरने पुन्हा खायला मागणार. तुम्ही कितीही भोग भोगा, तुम्हाला पुन्हा आणखी भोग घेण्याची इच्छा होईल. मनुष्य कितीही जीर्ण झाला, मनुष्य कितीही वयोवृद्ध झाला, शरीर थकलं, गाय लागलं, तरी त्याची भोग करण्याची इच्छा जात नाही. भलेही त्याला त्याचे इंद्रिय त्याला साथ देत नाहीत, त्याचे शरीर साथ देत नाही, अवयव साथ देत नाही, पण भोग करण्याची इच्छा मात्र जात नाही. म्हातारा माणूस काय करतो, शरीर थकलेलं असतं, गळून पडलेलं असतं, आपण तर भोग करू शकत नाही, मग दुसरे कसे भोग करतात हे टी व्हीमध्ये पाहतात. टी व्हीमध्ये पाहतात म्हातारा माणूस, 70 वर्षाचा माणूस टी व्हीमध्ये कसे एन्जॉय करतात ते पाहून आपली इंद्रिय तृप्ती करायचा प्रयत्न करतो. म्हणून ते नेहमी अशांत असतात. भुक्ती करणार भुक्ती मुक्ती सिद्धी सर्व सकली अशांत, म्हणजे भोगी माणूस हा नेहमी अशांत असतो, तो त्याला कधीही शांती प्राप्त होत नाही. पण कृष्ण काय सांगतात, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. कृष्ण भक्ताला कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा नसते, इच्छा नसते, म्हणून तो कायम शांत असतो, उद्विग्न नसतो तो. मुक्ती सुद्धा ज्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त होते, मोक्ष मिळतो, ब्रह्मज्योतीमध्ये तो लीन होतो, त्याचं पुढं काय होतं, जीव मुळात ऍक्टिव्ह आहे, म्हणजे कार्यरत आहे, तो काहीतरी करतो, तो शांत बसू शकत नाही. दगड नाही जीव, दगड नाही जीव, जीव हा ऍक्टिव्ह आहे, काहीतरी सतत करणार त्याची स्वभाव आहे त्याचा. हे मुक्ती प्राप्त करणारे लोक जेव्हा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात तेव्हा काही काळ त्यांना तिथं बरं वाटतं, पण जीवाचा जो मूळ स्वभाव आहे काहीतरी करण्याची, काहीतरी काय करणं म्हणजे सेवा काय करण्याची, सेवा करणं आणि प्रेम करणं, जीवात्म्याचा मूळ स्वभाव आहे, मूळ स्वभाव. मग तो पशु असू द्या, पक्षी असू द्या, मनुष्य असू द्या, तो जात नाही. जसं साखराचा गुणधर्म काय, गोडवा. मिरचीचा गुणधर्म काय, तिखटपणा. मिठाचा गुणधर्म काय, खारटपणा. तसं जीवात्म्याचा एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे, सेवा करणं आणि प्रेम करणं. या जगामध्ये असा कोण जीव नाही, मनुष्य नाही, जो प्रेम करत नाही आणि सेवा करत नाही. सेवा आणि प्रेम करणं हा त्याचा धर्म आहे. तर जेव्हा हा मोक्ष प्राप्त करणारा व्यक्ती मुक्ती प्राप्त करतो तेव्हा त्याची अशी इच्छा होती, आपण काहीतरी करावं, कुणाला प्रेम करावं, कुणाची सेवा करावी. आणि मग मुक्ती मिळाल्याच्या नंतर सुद्धा तो व्यक्ती परत या भौतिक जगामध्ये येतो, त्याचं काय होतं, पतन होतं, आणि पुन्हा येता या भौतिक जगामध्ये काय करतो, विविध प्रकारचे जन्म घेऊन सेवा आणि प्रेम, सेवा आणि प्रेम करत भटकत राहतो, इंद्रिय तृप्ती करत राहतो. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. हे अशांत आहेत, शांत नाही. सिद्धी लोकांचं पण तेच आहे, एक कामना झाली दुसरी कामना, दुसरी कामना पूर्ण झाली तिसरी कामना. रिद्धी सिद्धी प्राप्त करूनही त्यांचं मन भरत होत नाही, शांत होत नाही. का, जीवात्मा मूळ स्वभाव काय, सेवा करणं आणि प्रेम करणं. परंतु हा जीव भौतिक संसारावर सेवा, भौतिक संसाराची सेवा, भौतिक संसारावरील लोकांवरील प्रेम करतो, त्याला कधीही शांती मिळत नाही. त्याची स्वभाव काय आहे की भगवंतावर प्रेम करणं, भगवंताची सेवा करणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे. तेव्हाच तो काय होतो, शांत होतो. जो व्यक्ती आयुष्यभर भगवंताची सेवा करतो, भगवंतावर प्रेम करतो, भगवंताची भक्ती करतो, तो व्यक्ती कायम शांत असतो, त्याला कुठल्याही प्रकारच्या इच्छा त्रास देत नाहीत. मात्र मुक्ती सिद्धी भक्ती भुक्ती मुक्ती सिद्धीवाले नेहमी अशांत असतात, ह्यांच्या कामना कधी संपत नाहीत. पण भगवंताच्या भक्तांच्या कामना ऑलरेडी संपुष्टात येतात. तुम्ही म्हणाल कसं काय त्यांना शांती मिळेल, आनंद मिळेल, सुख मिळेल. पहा, या जगामध्ये दोन टाईपचे लोक आहेत. एक संसारात मध्ये सांसारिक भोग करून सुख मिळवण्याचा, शांती मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मनुष्यामध्ये पण काही असे लोक आहेत, साधू लोक, संत लोक, महात्मे लोक, ज्या संसार भौतिक संसाराचा त्याग करतात, आणि सुख आनंद शांती प्राप्त करतात. जर भगवंताचे प्रेम भगवंताची सेवा करण्यामध्ये त्यांना जर सुख आनंद मिळाला नसता तर ते परत आले असते, पण तसं नाही आहे. याच्यात अनेक लोक असे आहेत जे तुम्ही मथुरा वृंदावनमध्ये जर गेलात तर सगळे लोक तुम्हाला काय पाहायला मिळतील, भक्त लोक पाहायला मिळतील, जे संसाराचे त्यांना काही घेणं नाही देणं नाही, परंतु ते सुखी आहेत. जर सुख तिथं नसतं भगवंताच्या सेवेप्रती भगवंताच्या प्रेमाप्रती जर सुख नसतं तर ते रमलेच नसते. म्हणून इथं सांगतात की चैतन्य चितामध्ये कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. कृष्ण भक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला सुख शांती आनंद प्राप्त होते, जे या भौतिक जगाच्या परे आहे, ह्याच्या कितीतरी पटीनं अधिक पटीनं चांगलं आहे ते. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना तू भक्त बन, तू योगी बन. तिसरा मुद्दा असा आहे की भुक्ती मुक्ती सिद्धी या लोकांना या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून सुटका नाही, पण भक्ताला सुटका आहे. या तिन्ही लोकांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, पुन्हा पुन्हा म्हातारा व्हावं लागतं, पुन्हा पुन्हा आजाराला तोंड द्यावं लागतं. या व्यतिरिक्त त्रिविध ताप, तीन प्रकारचे ताप आहेत, दुःख आहेत, त्याला सामोरे जावं लागतं. ह्याच्यातून त्यांची मुक्तता होत नाही. पण भक्ताच्या बाबतीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की एकदा का तो जो माझ्या धामात आला तो पुन्हा या दुःखमय जगतामध्ये परतून येत नाही. ही शाश्वती भगवान श्रीकृष्ण आपल्याला या भगवद्गीतेमध्ये देतात. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतात की अर्जुन तू भक्त बन, तू योगी बन. आता या योगीचं आता तुम्ही म्हणाल प्रभूजी तुम्ही सगळं सांगितलं भक्त बना भक्त बना भक्त बना, पण कसं भक्त बनायचं हे ना, ह्याची आपण थोडीच चर्चा करू. पुढचा श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात योगिनामपी सर्वेशा मदगतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मा समे युक्त तमो मत. आणि श्रीकृष्ण सांगतात आणि सर्व योग्यामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे युक्त असतो, युक्त योगमुक्त असतो, योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे असे माझे मत आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्याचं मन माझं ज्याचं मन किंवा त्याच्या अंतकरणामध्ये सदैव माझं चिंतन करतो तो काय आहे, सर्वश्रेष्ठ योगी आहे. आता भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू तुझं जे मन आहे ते माझ्यामध्ये लाव. नवव्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगतात मन मनाभव मत भक्तो मध्याजी माम नमस्कारू, तुझं मन काय कर माझ्यामध्ये युक्त कर, माझी सेवा कर, माझ्यावर प्रेम कर, है ना, अशा प्रकारे. तर एक कथा आहे, खूप छान कथा आहे, प्रसिद्ध कथा आहे श्रीमद भागवतम मध्ये, की भक्त कसा असतो आणि तपस्वी योगी ज्ञानीपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे आपल्याला या कथेवरून समजून येईल. एकदा अमरीश महाराज भगवंताचे एक महान भक्त आहेत, श्रीमद भागवतम मध्ये त्याचं वर्णन आहे. अमरीश महाराज हे भगवंताचे अतिशय महान श्रेष्ठ भक्त आहेत. ते तंतोतंत एकादशीचं पालन करत असतात, एकादशी त्यांना कधीही त्यांच्याकडनं सुटलेली नसती. मग अशी एकादशी दिवशी एका एकादशीला त्यांनी एकादशी केली आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारणावेळ असतो. पारणावेळ म्हणजे काय की एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ठराविक कालावधीमध्ये अन्न ग्रहण करायचं असतं, त्याला म्हणतात पारणा. तर दुसऱ्या दिवशी द्वादश, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादश असते. मग अमरीश महाराज द्वादशी टायमाला सकाळी उठून आपलं नित्यनेमानं पूजा अर्चा भगवंताची सेवा वगैरे करतात, साधना करतात, जप करतात आणि प्रसाद घेतात. त्या टायमामध्ये पारणावेळेमध्ये प्रसाद घ्यायला बसणार इतक्यात एक तपस्वी दुर्वासा मुनी, दुर्वासा मुनी अतिशय तपस्वी योगी आहेत, तपस्वी हे दुर्वासा मुनी त्यांच्या घरी येतात. अंबरीश महाराज राजा होते, दुर्वासा मुनी त्यांच्या घरी येतात आणि आल्याच्या नंतर दोघं भेटतात. मग अंबरीश महाराज म्हणतात की आपण प्रसादाला बसूया. तर दुर्वासा मुनी म्हणतात की बसूया, लगेच बसूया, पण मला नदीवर जाऊन स्नान करावं लागेल. आणि थोडाच कालावधी शिल्लक उरलेला असतो पारणावेळेचा. मग दुर्वासा मुनी नदीवर जातात, स्नान करतात, पण स्नान करता करता त्यांचं ते ध्यानामध्ये मग्न होतात. तपस्वी आहेत, कुठे गेले ते तपासा करणार, आणि ध्यान करतात ते. पण ध्यान करण्यामध्ये अनेक वेळ, बराच वेळ निघून जातो आणि इकडे पारणावेळ संपुष्टात येते. मग जर अंबरीश महाराजांनी या पारणावेळेमध्ये जर प्रसाद ग्रहण नाही केला तर त्यांनी काल केलेल्या एकादशीचा काहीही उपयोग होणार नव्हता. अंबरीश महाराज भगवान विष्णूंचे भक्त होते आणि त्यांनी आत्तापर्यंत कधीही एकादशी चुकलेली नव्हती आणि त्यांना ही एकादशी सुद्धा चुकायची नव्हती. म्हणजे जे एकादशी केली परंतु पारणावेळ मध्ये जर ग्रहण ग्रहण केलं तर त्या एकादशीचं ग्राह्य धरली जाते. मग काय करायचं? अंबरीश महाराजांना प्रश्न पडतो. दुर्वासा मुनी आहेत, महान साधू आहेत, तपस्वी आहेत, ते पाहुणे म्हणून आपल्या घरात आलेत, अतिथी देवभव म्हणून म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. मग त्यांना सुद्धा आपण प्रसाद कसा घ्यायचा, अन्न ग्रहण कसं करायचं? मग ते द्विधामध्ये असतात. मग ते आपल्या पंडितांना विचारतात की आता मी काय करू, पारणावेळ संपत आलेली आहे, दुर्वासा मुनी पण आलेले नाहीत, अन्न तर ग्रहण करायला पाहिजे. मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही पारणावेळेमध्ये आचमन करून पाणी ग्रहण करा, तर तुमची एकादशी सफल होईल. मग त्याप्रमाणे अंबरीश महाराज काय करतात, पाणी घेऊन प्राशन करतात आणि वाट पाहतात दुर्वासा मुनीची. परंतु इकडे दुर्वासा मुनीचं ध्यान भग्न होतं आणि त्यांना असं कळतं त्यांच्या योगाद्वारे तपस्याद्वारे की अंबरीश महाराजांनी पाणी ग्रहण केलेलं आहे. त्यांना क्रोध येतो, ते अंबरीश महाराजांच्या महालात येतात आणि अंबरीश महाराजांना खूप काही बरं वाईट बोलतात, तुम्ही कसे भक्त आहात, असे आहेत, तसे आहात, तसं त्यांचं निंदानास्ती करतात आणि त्यांना ते दुर्वासा मुनी अतिशय क्रोधी असतात. आणि मग त्यांनी काय करतात, क्रोधाच्या भरामध्ये आपल्या जटामधून एक केस काढतात आणि असे आपटतात. त्यातून एक कत्त्या, एक राक्षसी उत्पन्न होते. ती राक्षसी काय करते, दुर्वासा मुनींच्या मागे जाते, म्हणजे दुर्वासा मुनीला मारण्यासाठी जाते. परंतु अंबरीश महाराज हे महान भक्त असल्यामुळं काय होतं की सुदर्शन चक्र, विष्णूंचं सुदर्शन चक्र जे आहे ते चक्राद्वारे त्या कृत्याचं, राक्षसाचं काय होतो, नाश करतो. ही भक्ताची महिमा आहे. परंतु एवढं थांबत नाही तर ते जे सुदर्शन चक्र आहे ते सुदर्शन चक्र दुर्वासा मुनीच्या मागं लागतं. मग दुर्वासा मुनी तपस्वी आहेत, योगी आहेत, ते पळतात या ग्रहाहून त्या ग्रहात, त्या ग्रहाहून या ग्रहात. मग ते ब्रह्मलोकामध्ये जातात, ब्रह्माजीकडे जातात. ब्रह्माजीला म्हणतात की मला वाचवा, हे सुदर्शन चक्र माझ्या मागं लागलेलं आहे, माझा नाश करल. ब्रह्माजी म्हणतात की हे विष्णूचं चक्र आहे आणि मी स्वतः त्यांच्या अधीन आहे, त्यामुळे मी या चक्राला रोखू शकत नाही. मग ते शिवजीकडे जातात. शिवजी म्हणतात ते पालनपोषण करणार आहेत, मी संहार करणार आहे, मी स्वतः त्यांच्या अधीन आहे, त्यामुळे मी सुद्धा या सुदर्शन चक्राला थोपवू शकत नाही. मग शेवटी ते विष्णूकडे जातात. विष्णूकडे गेल्यानंतर ते प्रार्थना करतात, मला वाचा, मला क्षमा करा. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात की अहम भक्त पराधीन, मी स्वतः भक्ताच्या अधीन आहे, मी काहीच करू शकत नाही. पहा भक्ताची महिमा किती आहे. भगवान म्हणतात की मी स्वतः, भगवंत स्वतः भक्ताच्या अधीन असतात. आणि मग म्हणतात की याच्यावर एकच उपाय आहे की तू सरळ अंबरीश महाराजांकडे जा परत आणि अंबरीश महाराजांना प्रार्थना कर, क्षमायाचना कर, मग तुला याच्यातनं सुटका होईल तुझी. मग त्याप्रमाणे दुर्वासा मुनी त्यांचा आशीर्वाद घेऊन अंबरीश महाराजांकडे परत येतात आणि मग त्यांना माफी मागतात, याचना करतात, क्षमा मागतात. आणि भक्तांचा गुण आहे क्षमा करणे. तो भक्ताचे अनेक दिव्य गुण आहेत, त्या दिव्य गुणापैकी एक गुण आहे क्षमा करणं. फक्त एक गुण आहे क्षमा करणं. दैवी गुण देवता भक्तामध्ये दैवी गुण प्राप्त येत असतात. जे देवतामध्ये जे गुण आहेत ते गुण भक्तामध्ये असतात. त्यापैकी एक गुण आहे क्षमा करणं. अमरीश महाराज क्षमा करतात आणि सुदर्शन चक्र ते परत विष्णूकडं वापस जातं. तपस्वी करणारा सुद्धा भक्तापुढं नतमस्तक होतो, व्हावं लागतं, ही भक्ताची महिमा आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे भक्त श्रेष्ठ आहे. आता ही तपस्या पेक्षा सोपी आहे. भुक्ती मुक्ती सिद्धी जी करणारे लोक आहेत, ज्ञानी कर्मी आणि तपस्वी, ह्यांची कठोर तपस्या आहे. साधी तपस्या नाही आहे किंवा कष्ट नाही असं नाही, ह्यांना खूप कष्ट करावं लागतं. पण भक्तीमध्ये कष्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. फार सिंपल आहे, सोपं आहे. अमरीश महाराज कशी करायची भक्ती भगवंताची, भागवतमच्या 9व्या स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. सवे मन कृष्ण पदारविंद यो. अमरीश महाराज आपलं जे मन आहे ना ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाशी स्थिर केले. कायम आपल्या मनामध्ये भगवंताचं चिंतन करत, ते मनन करत, भगवंतांच्या कथांचं श्रवण करत, मनामध्ये चिंतन करत. अशा प्रकारे आपलं मन, बुद्धी आणि अहंकार ह्या सर्व गोष्टी भगवंताच्या त्यांनी सेवेत लावलं. सोपं आहे, आवड नाही काही. तपस्वी लोकाला तरी हिमालयात जाऊन तपस्या करावी लागती, पण भक्त लोकालाच काही करायची गरज नाही. काय, फक्त भगवंताचं स्मरण करायचं, जे काय तुम्ही श्रवण केलं आज तर चिंतन करायचं, मनन करायचं, हेच मन आपण भगवंताच्या सेवेत लावल्याप्रमाणे आहे. बरोबर की नाही? भगवद्गीता वाचायचं, त्याच्यावर चिंतन मनन करायचं, हेच काय मन भगवंताच्या सेवेत लावायचं. काय पुढं दुसरं काय करतात ते, वरच्यांशी वैकुंठ गुणानुवर्णने. त्यांची जी वाचा आहे, ते जे बोलतात, ते काय बोलत होते, भगवंतांच्या कथांचं वर्णन करत असत ते. अमरीश महाराज भगवतधामांचं वर्णन करत, भगवंतांच्या कथांचं वर्णन करत, भगवंतांच्या महिमेचं वर्णन करत. आपली वाचा भगवंताच्या सेवेत लावणं सोपं आहे, काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. तपस्यापेक्षा तर निश्चित हे सोपं आहे. पुढं, करी हरेर मंदिर मार्जनादिशू. आपले जे हात आहेत, आपले हात, या हाताने मंदिराची सेवा करायचं, भगवंताची सेवा करायचं. आपले जे हात आहेत ते भगवंताच्या सेवेत लावणं काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. अमरीश महाराज हेच करायचे. आपल्या हाताने भगवंताची पूजा करायची, मंदिर मार्जन म्हणजे साफसफाई करायची, भगवंत आपल्या हाताने भगवंताला प्रसाद तयार करायचे, आपले हात भगवंताच्या सेवेत लावायचे, आपलं मुख भगवंताच्या सेवेत लावणं म्हणजे काय, भगवंताच्या कथांचं गुणगान करणं, इतरांना प्रचार करणं, इतरांना भगवंताबद्दल सांगणं, हे पण एक गुणानुवर्णनच आहे. आपली वाचा भगवंताच्या सेवेत लावणं. पुढे, मुकुंद लिंग गालय दर्शने दृश्य. आपले जे नेत्र आहेत अमरीश महाराज, आपले नेत्र भगवान मुकुंदांच्या दिव्य धामांचे, मंदिराचे, तसेच मूर्तींचे दर्शन करण्यात घालतात. काय करायचं, भगवंताचे दर्शन घेत राहायचं. 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट ज्याला जेवढं शक्य आहे त्यानं भगवंताचं दर्शन घेत राहायचं. काय अवघड आहे का? आपले हे डोळे भगवंताच्या सेवेत लावणं म्हणजे काय, भगवंताचं दर्शन घेणं, भगवंताच्या भक्तांचं दर्शन घेणं, मंदिराचं दर्शन घेणं, तीर्थस्थळांचं दर्शन घेणं, भगवंतांच्या दिव्य लिलांच्या स्थळांचं दर्शन करणं आपल्या डोळ्याद्वारे, ही एक प्रकारची भक्तीच आहे. भगवंताच्या सेवेत लावणं ही एक प्रकारची भक्तीच आहे. अशा प्रकारे अमरीश महाराज आपले इंद्रिय सेवेमध्ये, इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावत असत. त्याच्यानंतर पुढं, ग्रहणमचे तत्पाद सरोज सौरभे. आपले जे घ्राणेंद्र आहेत म्हणजे नाक, आपल्या नाकाद्वारे ते भगवंताला जे अर्पण केलेले फुलं असतात ना, त्याचा सुगंध घेत असत. त्यांनी आपले डोळे, नाक, कान, जिव्हा हे सर्व भगवंताच्या सेवेत लावले होते. पुढे, श्रीमत्तुल्लस्य रसनाम तदर्पिते. रसना म्हणजे जिव्हा, भगवत प्रसादाचे आस्वादन करण्यास संलग्न केले. हे जी जिव्हा आहे आपली, आपलं जे मुख आहे, या मुखाद्वारे त्यांनी काय करायचे, फक्त कृष्ण प्रसाद घ्यायचे. भगवंताला अर्पण केलेला भोग ह्या मुखाद्वारे घ्यायचे. म्हणजे आपलं मुख जे आहे ते भगवंताच्या सेवेत लावणं काय सोपं, अवघड आहे का? काहीच नाही, सोपं आहे, सिंपल आहे. तर अशा आपले कान है ना, त्यांनी आपले कान पण भगवंताच्या सेवेत लावले. कसे लावले? या कानाद्वारे भौतिक गोष्टी, भौतिक कथा श्रवण करायच्याऐवजी भगवंताच्या कथाचं श्रवण करायचं. भागवतामध्ये लिहिलेलं आहे, जो व्यक्ती या कानाद्वारे भगवंतांच्या कथांचं श्रवण करत नाही, त्याचे कान कान नसून काय, ते सापाचे बिळ आहेत, सापाचे बिळ आहेत, ते विषय समान आहेत. का म्हटलं विषय समान आहे ते, जो व्यक्ती आपल्या ह्या कानाद्वारे भगवंताची कथा न ऐकता भौतिक गोष्टी म्हणजे जे आता चाललंय जगामध्ये काम वासनेने प्रेरित घटना जे घडतात की नाही किंवा राजकारण हे गोष्टी जे ऐकतो कंटिन्युअसली त्याची गती निश्चितपणे नरकात होते. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. हे कान भगवंताने दिलेत भगवंतांच्या कथांचं श्रवण करण्यासाठी. कान इतके शक्तिशाली आहेत, इतके शक्तिशाली आहेत, मनुष्य झोपला तर आवाजाद्वारे ते लगेच उठू शकतो. इतके कान काय आहेत, शक्तिशाली आहेत. मनुष्य जन्माल्याच्या नंतर त्याला जर कुठलं ज्ञान प्राप्त होतं पहिलं तर ते कानाद्वारे ज्ञान प्राप्त होते. म्हणून श्रवण भक्तीमध्ये सर्वात मोठा जर कुठला भाग असेल तर भगवंतांच्या कथांचं श्रवण करणं. भगवंतांच्या कथाचं श्रवण करण्याचा एक आणखी एक लाभ तुम्हाला मी सांगतो. नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. नित्य रूपाने भगवंताच्या कथांचं जर श्रवण केलं तर काय होतंय, त्याच्या शरीरामध्ये जे अभद्र आहे ते नष्ट होतो. काय अभद्र आहे आपल्या शरीरामध्ये, काय अभद्र आहे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर वासना कामना, हे जे अनर्थाने भरलेलं घाण आहे की नाही, दुर्गंधी कचरा, ह्या भगवंताच्या कथेचे श्रवण करण्यामुळं नष्ट होतो. शास्त्र सांगतं अनेक अनेक लुटेरे डाकू पापी व्यक्ती केवळ भगवंतांच्या कथाचं श्रवण करून साधू म्हणले. उदाहरण आहे वाल्याकोळी किती पापी होता, पण नारद मुनीद्वारा भगवंताच्या कथेचे श्रवण केला आणि वाल्मिकी ऋषी झाला. म्हणून इथं म्हटलेलं आहे की नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. जर तुम्हाला अभद्र नष्ट करायचं असेल तर नित्य रूपाने तुम्ही भागवत श्रवण केलं पाहिजे, भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे. आपल्या या मुखावाटे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे काय करतं, आपल्या हृदयावर जी घाण साचलेली आहे, चेतो दर्पण मार्जनम, चित्तरूपी दर्पणावर जी साचलेला धूळ आहे ते साफ करतं नाम, भगवंताचं नाव. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कलियुगामध्ये नामस्मरण करण्यासाठी एकच शास्त्रामध्ये दिलेलं आहे, हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरान्यता. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरीचं नाव घेणं. ते हरीचं नाव कुठलं आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जो व्यक्ती नित्य नेमाने या हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, कीर्तन करतो, स्मरण करतो, तो व्यक्ती त्या व्यक्तीचं हृदय पवित्र होऊन तो आपल्या मूळ स्थितीला भगवधामात परत जाऊ शकतो. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की रामकृष्ण हरीचा जप करा आणि तुम्ही बॅक टू गॉड हेड वैकुंठ लोकामध्ये परत या. दुसरा कुठलाही अन्य मार्ग नाहीये. हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न आहेत आजच्या विषयावर, कुणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता, 5 मिनिट टाइम आहे आपल्याला. बरं, बिंदास्त विचारा. हे मंदिर म्हणजे आध्यात्मिक हॉस्पिटल आहे. ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भौतिक जगात मिळत नाही त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या मंदिरमध्ये मिळेल. तुमचे जे काही प्रश्न असतील आत्ताच्या याच्यावर तुम्ही विचारू शकता. आहे तुमचा प्रश्न, विचारा, बिंदास विचारा. आहे काय तुमचा, हरे कृष्णा.